चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजिट डेली शुगर मार्केट अपडेट सोमवार 2 डिसेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, जाहीर झालेल्या कोट्यामुळे बाजार शांत राहिला आणि जास्त मागणी देखील पाहिली गेली नाही। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3130 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3280 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटक, S30 साखरेचा व्यापार 3170 रुपये ते 3200 रुपये राहिला, तर M30 चा व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30 चा व्यापार 3295 रुपये ते 3350 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3130 रुपये ते 3180 रुपये होता, तर M30 चा व्यापार 3230 रुपये ते 3290 रुपये राहिला। कोलकाता, S30 साखरेचा व्यापार 3460 रुपये ते 3480 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30 चा व्यापार 3215 रुपये ते 3300 रुपये होता, तर M30 चा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, सीझन 2018-19 तयार व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 20,300 रुपये ते 20,400 रुपये आहे। एक्सपॅक्ट्रीनुसार December 2019-20 हंगामाच्या पीक वितरित करण्याची मागणी 20,700 रुपये ते 20,800 रुपये आहे, तथापि सध्या बाजारात कोणताही विक्रेता नाही। सीझन 2019-20 हंगामात कच्च्या साखरेचे एक्सपॅक्ट्री दर 20,200 रुपये ते 20,300 रुपयेपर्यंत होते। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत इक्युमचा 150 असलेल्या सीझन 2018-19 $322 ते $324 आहेत आणि इक्युमचा 100 सीझन 2019-20 FOB संकेत $332 ते $334 आहेत। भारतीय कच्च्या साखरेचे FOB संकेत $324 ते $326 आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $345.60 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.93 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.63 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.23 झाला। क्रूड फ्युचर्स 4052 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $58.11 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 8.36 अंकांनी वर येऊन 40,802.17 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी -7.85 अंकांनी खाली येऊन 12,048.20 वर बंद झाला।